नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं शपथग्रहण. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार एकात्मिक शेतीवर भर देत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन. मुंबईत अंत्यसंस्कार. 5व्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांना आजपासून जयपूर इथं प्रारंभ. आणि गुवाहाटी कसोटी क्रिकेट सामन्यात भारत 314 धावांनी पिछाडीवर. आता सविस्तर बातम्या. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. न्यायमूर्ती सूर्यकांत संवैधानिक आणि दिवाणी कायदे क्षेत्रातले तज्ज्ञ असून 2019 पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायदान करत आहेत. सरन्यायाधीश पदाचा त्यांचा कार्यकाळ 15 महिन्यांचा असेल. नवतरुणाईच्या माध्यमातून समाजात तसंच राजकारणात परिवर्तन शक्य असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स अर्थात IIMUN यूथ कनेक्ट या संवाद सत्रात मुख्यमंत्री आज बोलत होते. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचे 40% उमेदवार हे तरुण असतील असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. अटल सेतू, मुंबईतील सागरी किनारा मार्ग आणि मेट्रोसारखे प्रकल्प ही फक्त सुरुवात असून येत्या 5 वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट केला जाईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री इंटर्नशिप योजनेमुळे अनेक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मदत झाली. ही योजना राज्यात यशस्वी झाली त्यामुळे इतर राज्यसुद्धा ही योजना राबवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मला असं वाटतं की खूप चांगला हा आम्ही प्रोग्राम केला आणि आता तो आमचा 10 वर्ष चाललेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की भारतातल्या 6 राज्यांनी आमच्याकडे येऊन हा प्रोग्राम समजून त्या त्या स्टेटमध्ये त्यांनी तो प्रोग्राम सुरू केला आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार एकात्मिक शेतीवर भर देत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आजपासून 6व्या आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान संमेलनाला प्रारंभ झाला. या संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर चौहान बोलत होते. 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात जगभरातील कृषी शास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी आणि कृषी व्यापार क्षेत्रातील नवोन्मेष कर्ते सहभागी झाले आहेत. गेल्या आठवड्यात लागू झालेल्या नवीन कामगार कायद्यांमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी अधिक सुविधा तसंच सुलभता प्राप्त होणार आहेत. भारतीय जनता मजदूर सेलच्या राज्य प्रदेशाध्यक्ष ज्योती सावर्डेकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
आपल्या सरकारनं घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्वाचा आणि कामगारांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होता असा हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. यात मला सगळ्यात महत्वाचं वाटतं ते महिलांसाठी घेतलेला निर्णय. इक्वलिटीवरती आज महिलांना सक्षमपणाने त्यांच्या गरजेनुसार सोयीनुसार 24 तास काम करण्याची उपलब्धता आपोआपच निर्माण होते आणि तीही विशेष काही सिक्युरिटी नियमांमध्ये म्हणजे नियमांचा समतोल साधून त्यांना हे करायला मिळणार आहे.
सशस्त्र संघर्ष सोडून समाजाच्या मुख्य धारेत येण्याची इच्छा व्यक्त करत नक्षली संघटनेच्या एमएमसी झोन अर्थात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड प्रदेश समितीने 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरक्षा दलांची कारवाई स्थगित करावी अशी मागणी केली आहे. या संघटनेनं आपल्या मागणीचं पत्रक 3 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे जारी केलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांचं आज दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. शोले, चुपके चुपके, सीता और गीता, ड्रीम गर्ल, दी बर्निंग ट्रेन, मेरा नाम जोकर अपने, लाईफ इन अ मेट्रो अशा अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची अमिट छाप रसिकांच्या मनावर उमटवणारे धर्मेंद्र यांनी लोकसभेत राजस्थानातल्या बिकानेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्वही केलं होतं. धर्मेंद्र यांच्या 6 दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत.
8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबातल्या लुधियाना जिल्ह्यात जन्मलेले धर्मसिंह देओल उर्फ धर्मेंद्र यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या एका स्पर्धेतून चित्रपट निर्मात्यांचं लक्ष वेधून घेतलं. 1960 साली दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. प्रारंभीच्या काळात दुल्हन एक रात की, बहारे फिर भी आएंगी, अनपड, फूल और पत्थर अशा अनेक चित्रपटातून विविध भूमिका साकारलेल्या धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झालेली अनेक गाणीही प्रचंड लोकप्रिय ठरली. दशकात धर्मेंद्र यांनी अनेक ऍक्शन पटातून काम करत हिंदी चित्रपटातली चॉकलेट हिरोची चौकट मोडून ही मॅन ही आपली नवी ओळख निर्माण केली.
मैं भी तेरे खून की कसम खाकर कहता हूं, एक एक को चुन चुन के मारूंगा.
धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय केलेला शोले हा चित्रपट सार्वकालिक प्रसिद्ध चित्रपट म्हणून ओळखला जातो.
कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है, स्टेशन से गाड़ी जब छूट जाती है तो एक दो तीन हो जाती है.
1997 साली फिल्मफेअरच्या वतीनं धर्मेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, तर केंद्र सरकारनंही पद्मभूषण पुरस्कारानं धर्मेंद्र यांचा गौरव केलेला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्यासह मान्यवरांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतीय सिनेमाच्या एका सुवर्णयुगाचा अंत झाला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात वैविध्यपूर्ण भूमिका करणारा लखलखता तारा निखळल्याची भावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 5व्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा आजपासून राजस्थानमध्ये जयपूर इथं सुरू होत आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राजस्थानचे क्रीडामंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या उपस्थितीत या स्पर्धांचं उद्घाटन होत आहे. देशभरातील 230 विद्यापीठांमधील सुमारे 5000 खेळाडू 23 स्पर्धांमध्ये सहभागी होतील. यंदा या स्पर्धेत नौकायान, सायकलिंग आदी स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत 314 धावांनी पिछाडीवर आहे. आज भारताचा पहिला डाव 201 धावांवर संपुष्टात आला. यशस्वी जयस्वालच्या 58 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या 48 धावा वगळता भारताचा अन्य एकही फलंदाज समाधानकारक खेळी करू शकला नाही. आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाहुण्या संघाच्या दुसऱ्या डावात बिनबाद 26 धावा झाल्या होत्या. गोव्यात सुरू असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीमध्ये आज बालपणाच्या विविध छटा आणि संघर्षाविषयीचे विविध चित्रपट दाखवण्यासाठी युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्र बालनिधीबरोबर भागीदारी केली आहे. मुलांचे प्रश्न, आव्हानं आणि संधी यांची मांडणी करण्यासाठी इफ्फीत 5 चित्रपट दाखवले जात आहेत. या महोत्सवात आज एआय हॅकेथॉन सादर होत आहे. इफ्फीच्या इतिहासात प्रथमच अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान तज्ञ एकत्र येऊन नाविन्यपूर्ण एआय आधारित प्रणाली तयार करणार आहेत. दिल्लीच्या भारतीय विद्यापीठ संघटनेतर्फे आयोजित 39वा आंतरविद्यापीठ आंतरराज्यस्तरीय सेंट्रल झोन युवक महोत्सव उद्यापासून छत्रपती संभाजीनगर इथं सुरू होणार आहे. महात्मा गांधी अभिमत विद्यापीठात पुढचे 3 दिवस हा महोत्सव चालणार आहे. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तुळजापूर इथं मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. मुख्याधिकारी अजिंक्यरण दिवे यांच्या उपस्थितीत निघालेल्या या फेरीत विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीबाबत घोषणा देत फलक तसंच सेल्फी पॉईंटद्वारे मतदारांचं प्रबोधन केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं शपथग्रहण. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, मुंबईत अंत्यसंस्कार. आणि गुवाहाटी कसोटी क्रिकेट सामन्यात भारत 314 धावांनी पिछाडीवर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
Thank you.